श्रीकांत सर बोलत आहेत ना? श्रीकांत सर, मी विशाल बोलत आहे, परांजपे स्किल्स कडून. हॅलो, परांजपे स्किल्स कडून विशाल बोलत आहे सर. आपली काय प्रॉपर्टी रिक्वायरमेंट होती ना सर, वाकड साईडला? तर नाही पाहतात का तुम्ही प्रॉपर्टी? ओके.